नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. बोरीवली मतदारसंघातून भाजप नेते गोपाळ शेट्टी यांची माघार, तर माहीममधून शिवसेनेचे सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात 11 सभा आणि जालन्यातल्या आदिती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या 31 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात बँकेच्या रोखपालासह लिपिक आणि शिपायास अटक. आता सविस्तर बातम्या. निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार त्यांच्या नंतरच्या ज्येष्ठता क्रमवारीतल्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसंच 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगास उद्यापर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत असून दोन्ही आघाड्यांकडून बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बोरीवलीत भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. समाज माध्यमांवरच्या संदेशात त्यांनी महायुतीचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात छाननीनंतर वैध ठरलेल्या 35 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात आता 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून 10 जणांनी माघार घेतली असून 18 उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 40 जणांनी माघार घेतली असून 29 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. फुलंब्री मतदारसंघात वैध 88 उमेदवारांपैकी 38 जणांनी अर्ज मागे घेतले असून आता 27 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. पैठण विधानसभा मतदारसंघात 51 उमेदवारांपैकी 34 उमेदवारांनी माघार घेतली असून 17 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. गंगापूर विधानसभा मतदारसंघात 45 उमेदवारांपैकी 27 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता या मतदारसंघात 18 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. नांदेड जिल्ह्यात 294 उमेदवारांनी माघार घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात 165 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक 33 उमेदवार नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल 25 उमेदवार भोकर मतदारसंघात आहेत. किनवट मतदारसंघात 17, हदगाव 24, नांदेड दक्षिण 20, लोहा 14, नायगाव 10, देगलूर 11 आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात आहेत. परभणी मतदारसंघात आज 22 उमेदवारांनी माघार घेतली आहे. जिल्ह्यात 46 उमेदवारांनी 59 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 37 अर्ज वैध होते. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये बहुजन समाज पार्टीचे किशनराव खरात आणि डॉ गोवर्धन भिवाजी खंडागळे, अपक्ष उमेदवार डॉ सुप्रिया पाटील, विजय वरपुडकर, अनिता सोनकांबळे यांच्यासह 17 उमेदवारांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघात 20 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. घनसावंगी मतदारसंघात भाजपाचे बंडखोर सतीश घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या मतदारसंघात एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जालना विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांच्यासह 24 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 377 उमेदवारांपैकी 238 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 139 उमेदवार रिंगणात कायम आहेत. यामध्ये गेवराईमधून 21, माजलगाव 34, बीड 31, आष्टी 17, केज 25, तर परळी मतदारसंघात 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात 87 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 337 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 137 उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे एकूण 200 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदगाव मनमाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात माजी खासदार समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोर निर्मला गावित यांचीही उमेदवारी कायम आहे. राज्यातली तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीनं आज 121 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मित्रपक्षांनी अर्ज पाठवले नसल्यामुळे माघार घेत असल्याचं त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येत्या 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान 11 सभा घेणार आहेत. धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं या सभा होतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. परभणी जिल्ह्यातल्या रामपूर इथं दिवाळी पहाट ही सुरेल संगीत मैफल घेण्यात आली. यावेळी स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात मुख्य समन्वयक अरविंद शहाणे आणि प्रफुल्ल शहाणे यांच्या संचानं नागरिकांना येत्या 20 तारखेला मतदान करण्याचं आवाहन केलं.
मतदारांनो तुम्हा विनवितो टाळू नका मतदान. करा तुम्ही मतदान जनो, करा तुम्ही मतदान,
करा तुम्ही मतदान जनो, करा तुम्ही मतदान.
लोकशाहीला बळकट कराया,
लोकशाहीला समृद्ध कराया,
आपल्या देशाचा विकास साधाया,
आपल्या देशाचा विकास साधाया.
भला पाहुणे उमेदवार क्या, करा तुम्ही मतदान.
जालना शहरातल्या आदिती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या 31 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज बँकेच्या रोखपालासह लिपिक आणि शिपायास अटक केली. संशयितांनी यापूर्वी बनावट सोने तारण ठेवल्याचा प्रकार उघडकीस येऊ नये तसंच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संगनमत करून बँकेत चोरी केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. संशयितांनी चोरलेले रोख 9,93,000 रुपये आणि 8,83,000 दागिने पोलिसांनी हस्तगत केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार 6 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह तर 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात भोकर मतदारसंघातल्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी येत्या 8 तारखेला होणार आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब तपासणीसाठी सादर करावा असं भोकर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेघशेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. श्री क्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशीनिमित्त उद्यापासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे. नांदेड इथं आज जिल्हा प्रशासन सप्तरंग सेवाभावी संस्था लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात पोवाडा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, लावणी, रांगोळी स्पर्धा यासारखे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात 11 सभा आणि जालन्यातल्या आदिती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या 31 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात बँकेच्या रोखपालासह लिपिक आणि शिपायास अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.